chinimandi.com podcast.
युगांडातून ऊस आयातीसाठी केनियाची मंजुरी. अखेर हंगामाच्या मध्यात केनिया सरकारने युगांडातील ऊस शेतकऱ्यांना सीमेपार असणाऱ्या बुसिया साखर कारखान्याला ऊस निर्यात करण्याची अनुमती दिली. या निर्णयामुळे युगांडातील ऊस शेतकऱ्यांमध्ये दिलासा आहे. स्थानिक कारखाने युगांडातून होणाऱ्या ऊस तस्करीमध्ये सामील आहेत असा आरोप यापूर्वी केनियाच्या बुसिया शहरातील ऊस शेतकऱ्यांनी केला होता. त्यांचा दावा होता की ही तस्करी बुसिया सीमेच्या माध्यमातून होत आहे. यानंतर कारखान्यांकडून यास नकार देण्यात आला. युगांडातील बुसोगा उपक्षेत्रात साखर कारखान्यांच्या ऊसाच्या कमी मागणीमुळे ऊस उत्पादक चिंतेत आहेत. या क्षेत्रात अधिक ऊस उत्पादन होऊनही कोणी खरेदीदार नसल्यामुळे केनियाला अप्रमाणित कच्च्या मालाच्या निर्यातीची योजना होती. पण युगांडा सरकारने निर्यातीच्या प्रस्तावास विरोध करून ही योजना रद्द केली होती. यामुळे ऊस उत्पादकांसाठी एक नवे संकट उभे राहिले. शुगर कॉर्पोरेशन ऑफ युगांडा लिमिटेड आणि काकिरा साखर कारखाना बंद झाल्याच्या युगांडातील ऊस शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे. आता ऊस निर्यात करण्यास मंजुरी मिळाल्याने बुसोगा उपक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे.